नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ बापटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. अस्तंत बंगालात विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्यात 92.72% विक्रमी मतदानाची नोंद जाल्या. तामिळनाडूत 85.14% मतदान. अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणुके खातीर वेंचणूक आयोगान मतदान उपरांतची नवी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. बिहार विधानसभेचे एका दिसाचे खाशेले अधिवेशन आयज जातले. भारतीय नागरिकांनी हवाई वा जमिनी वयल्या मार्गान इराणात प्रवास करचो न्हय. तेहरानातल्या भारतीय दूतावासान दिलो खर सल्लो. आनी आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात चेन्नय सुपर किंग्स पंगडान मुंबय इंडियन्स पंगडाक 103 धावण्यांनी हारयले. आता पुराय खबरो. अस्तंत बंगालात विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्यार 92.72% विक्रमी मतदानाची नोंद जाली जाल्यार तामिळनाडूत 85.14% इतले मतदानाची नोंद जाली. पहिल्या पांवड्यात अस्तंत बंगालातल्या 152 मतदारसंघांनी मतदान जाले जाल्यार तामिळनाडूच्या 234 वांगड्यांच्या विधानसभे खातीर एकाच पांवड्यार मतदान जाले. अस्तंत बंगालच्या वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्यात जाल्ले मतदान हे स्वातंत्र्या उपरांतचे सगळ्यात चड टक्केवारीचे मतदान आसा अशें मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगले. बंगालच्या ह्या व्हड मतदानाक बदला खातीर कौल अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. 4 मेक जेन्ना मतमेजणी जातली तेन्ना अस्तंत बंगालातल्या तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्सांच्या सिंडिकेट वेवस्थेचो आनी महाजंगल राज्याचो अंत जातलो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. अस्तंत बंगालातल्या 294 जाग्यांतल्या उरिल्ल्या 142 सुवातां खातीर मतदान 29 एप्रिलाक जातले. केरळ, आसाम, अस्तंत बंगाल, तामिळनाडू आनी पुद्दुचेरी अशा 4 राज्यां आनी एका केंद्रशासित प्रदेशाची मतमेजणी 4 मेक जातली. अस्तंत बंगालात दुसऱ्या पांवड्यावयले मतदाना खातीर प्रचार सुरू आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कृष्णनगरात रॅलीक मार्गदर्शन करून राज्यात राजकीय बदल गरजेचो आसा अशें सांगला. अस्तंत बंगालातले टीएमसी सरकार बेकायदेशीर घुसखोरीक तेको दिता असो आरोप लेगीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलो. संसदेत आरक्षण विधेयक आडयल्ल्यान तृणमूल काँग्रेसीचेरूय तांणी टिका केली. सबका साथ सबका विकासाची दृश्टी घेवन आपले सरकार मुखार वता अशें तांणी सांगले. हे वेळार उलयतना तांणी मुखार म्हळे,
ये भक्ति की धरती है, शक्ति क्रांति और संस्कृति की ये धरती है और आज इस धरती पर मैं परिवर्तन की आंधी देख रहा हूं. कृष्णा नगर में आज भय पर भरोसे की विजय का विश्वास दिख रहा है. भय जा रहा है, भरोसा आगे बढ़ रहा है.
अस्तंत बंगाल विधानसभा वेंचणुके खातीर वेंचणूक आयोगान मतदाना उपरांतची नवी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. मतदान सोंपल्या उपरांत नदर दवरपी कॅमेरांची आनी व्हिडिओ डेटाची हाताळणी करपा खातीर वेंचणूक आयोगान कडक नेम घालून दिल्यात. नव्या मार्गदर्शक तत्वा प्रमाण मतदान केंद्रा वयल्या कॅमेरा मदीं वापरिल्ले एसटी कार्ड मतदान सोंपल्या उपरांत रोखडेच काडपाक मेळचे ना. ते फकत सहाय्यक वेंचणूक अधिकाऱ्यांच्या हजेरेंत निर्धारीत डेटा संकलन आनी स्विकार केंद्राचेरूच काडपाक मेळटले. मतदाना वेळार चित्रीत केल्ले सगळे व्हिडिओ फुटेज सुरक्षीतपणान आनी पद्दतशीरपणान जतन करप गरजेचे. जो मेरेन कॅमेराची उपकरणां पुरायपणान काडिनात तो मेरेन मतदान पथकाचो खंयचोय वांगडी वा बूथ लेवल ऑफिसर मतदान केंद्र सोडून वचूंक शकनात अशें ह्या मार्गदर्शक तत्वांत म्हळां. पुराय संवसार हे गुंतागुंतीच्या भूराजकीय आव्हानांक फुडो करीत असताना भारत आफ्रिका ह्या दोनूय देशांच्या भागीदारीक म्हत्व आयला अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हळां. आयज भारताच्या परराष्ट्र धोरणांत आफ्रिकेक मध्यवर्ती सुवात आसा आनी भारतान हालीसराक आफ्रिकेतलो आपलो राजनैतीक प्रभाव वाडीक लायला अशें विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर हांणी सांगले. 28 ते 31 मे मजगती जावपी भारत आफ्रिका फोरम शिखर परिशदेचो लोगो संकल्पना आनी संकेतथळाचें उक्तावण केल्या उपरांत विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर उलयताले. हे वेळार उलयतना तांणी सांगले,
आफ्रिका ऑक्युपायज अ सेंट्रल प्लेस इन इंडियाज फॉरेन पॉलिसी. द विकसित भारत 2047 एंड आफ्रिकाज एजेंडा 2063 आर बोथ कॉम्प्लिमेंटरी roadmaps which are geared towards prosperity and progress through sustainable growth and inclusive development.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेळान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
बिहार विधानसभेचे एका दिसाचे खाशेले अधिवेशन आयज जातले. विधानसभेचे प्रभारी सचिव पुनम सिन्हा हांणी हाचो अजेंडा जारी केला. सकाळी 11 वरांचेर सभापती डॉ प्रेम कुमार हांच्या अभिभाषणान कामकाजाक सुरवात जातली. राज्यात नव्या सरकाराच्या स्थापने उपरांत हे अधिवेशन खूप महत्वाचे मानतात. मुखेलमंत्री सम्राट चौधरी सभागारात विश्वासदर्शक थाराव मांडटले. राज्याच्या 243 वांगड्यांच्या विधानसभेत एनडीए कडेन 201 सुवातो आसात, जाल्यार विरोधी पक्षाकडेन 41 सुवातो आसात. राज्यसभेचेर वेचून आयिल्ल्यान भाजप फुडारी नितीन नवीन हांणी राजिनामो दिलो, ताका लागून एक सुवात रिती आसा. तेहरानातल्या भारतीय दूतावासान भारतीय नागरिकांक हवाई वा जमिनी वेल्या मार्गान इराणात प्रवास करचो न्हय असो खर सल्लो दिला. प्रादेशीक तणावाक लागून हवाई क्षेत्रावेले निर्बंध आनी कामकाजातली अनिश्चितताय हाचो इराणात यो वच करपी आंतरराष्ट्रीय विमानसेवेचेर परिणाम जाला अशें एका सुचोवणेंत दूतावासान म्हळां. सध्या इराणात आशिल्ल्या सगळ्या भारतीय नागरिकांनी दूतावासा कडेन संपर्क जोडून निश्चित केल्ल्यो जमिनी वेल्या शीम मार्गावरवीच देश सोडचो अशें दूतावासान फुडें म्हळां. अस्तंत आशियातल्या संकश्टाच्या फाटभुंयेर नागरिकांक कसलीच असुविधताय जावची न्हय हे खातीर सरकार जतनाय घेता. देशभरात एलपीजीची पुरवण पुरायपणान चालू आसा अशें नवी दिल्लीत जाल्ले आंतर मंत्रालयीन बसकेंत उलयतना पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयाच्यो सचीव सुजाता शर्मा हांणी सांगले. हे वेळार उलयतना तांणी मुखार म्हळें,
घरेलू एलपीजी सप्लाईज नॉर्मल है. कल भी 52 लाख से अधिक घरों को एलपीजी सिलेंडर्स की सप्लाई की गई है. बुकिंग पहले से अब कम हुई है, लगभग 44 से 45 लाख के करीब प्रति रोज बुकिंग हो रही है. और जो हमारा डीएसी या डिलीवरी ऑथेंटिकेशन कोड है उसके साथ लगभग 94% डिलीवरी की जा रही है. इसका महत्व ये है कि इससे डायवर्जन को रोकने में काफी मदद मिल रही है.
पंचायती राज मंत्रालय आयज नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायती राज दीस मनयतलो. ह्या राष्ट्रीय कार्यावळीचो एक म्हत्वाचो वांटो म्हण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो संदेश ह्या सुवाळ्यात वाचतले अशी माहिती मंत्रालयान दिल्या. प्रधानमंत्र्यांचो हो संदेश देशभरातल्या पंचायती राज संस्थांच्या आनी ग्रामीण थळाव्या स्वराज्य संस्थांच्या वेचून आयिल्ल्या प्रतिनिधी मेरेन आनी पदाधिकाऱ्यांमेरेन पावयतले अशें मंत्रालयान मुखार सांगले. ह्या राष्ट्रीय कार्यावळीत पंचायती राज राज्यमंत्री प्रोफेसर एस पी सिंग बघेल, मंत्रालयाचे सचिव आणि हेर वरिष्ठ अधिकारी हजर रावतले. या निमतान पंचायत उन्नती सूचकांक हाचेर एक अहवाल आणि मेरी पंचायत मेरी धरोहर हाचेर 3 पुस्तकां उजवाडाक येतली अशी माहिती मंत्रालयान दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या आयतारा सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. हो या म्हयनाळी कार्यावळीचो 133वा वांटो आसतलो. ही कार्यावळ सगळ्या आकाशवाणी आनी दूरदर्शन नेटवर्काचेर प्रसारीत जातली. तशेंच ताचे थेट प्रक्षेपण AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर लेगीत जातले. आकाशवाणी हाचे प्रसारण प्रादेशीक भाशांनी करतले. हवामान खात्यान आयज दिल्ली, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भाच्या काय वाठारांनी उष्णतेची ल्हार येवपाची शक्यता उक्तायला. दुसरेकडेन अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि अस्तंत बंगालात तशेंच सिक्कीमात खूप पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तील काल राती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमात जाल्ल्या खेळात चेन्नई सुपर किंग्स पंगडान मुंबई इंडियन्स पंगडाक 103 धावण्यांनी हारयले. पहिली फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्स पंगडान निर्धारित विश्वचषकात 207 धावण्यांचो दोंगर उबारिल्लो. आयज बंगळुरूत एम चिन्नस्वामी स्टेडियमात सांजे 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स पंगडा मदीं खेळ जातलो. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदा खातीर अर्ज मागयल्यात. इच्छूक उमेदवार 30 एप्रील 2026 मेरेन अर्ज करूंक शकतात. तशेंच आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर एनपॅनलमेंट खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. अर्ज करपाची निमणी तारीख आसा 17 मे 2026. आनी आतां खबर सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. अस्तंत बंगालात विधानसभा वेचणुकेच्या पहिल्या पांवड्यात 92.72% विक्रमी मतदानाची नोंद जाल्या. तामिळनाडूत 85.14% मतदान. अस्तंत बंगाल विधानसभा वेचणुके खातीर वेचणूक आयोगान मतदान उपरांतची नवी मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात. बिहार विधानसभेचे एका दिसाचे खाशेले अधिवेशन आयज जातले. भारतीय नागरिकांनी हवाई वा जमिनी वेल्या मार्गान इराणात प्रवास करचो न्हय तेहरानातल्या भारतीय दूतावासान दिलो खर सल्लो. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती जाल्ल्या खेळात चेन्नई सुपर किंग्स पंगडान मुंबई इंडियन्स पंगडाक 103 धावण्यांनी हारयले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबर विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.